खंड चौथा प्रकरण बावीसावे राम ज्याचा पाठीराखा। आता लवकरच स्वदेशी परत जाण्याची, निदान जाऊन तिकडेच कायम राहण्याची आशा मी सोडून दिली होती। पत्नीशी तर मी एक वर्षाची बोली करून दक्षिण आफ्रिकेला आलो होतो। वर्ष होऊन गेले पण माझे परत जाण्याचे लांबले, म्हणून मुलांना बोलावून घेण्याचा निश्चय केला। मुले आली, त्यामध्ये माझा तिसरा मुलगा रामदासही होता। त्याची वाटेमध्ये बोटीच्या कप्तानाबरोबर खूप दोस्ती जमली आणि त्याच्याबरोबर खेळताना त्याचा हात मोडला। कप्तानाने त्याची खूप शुश्रूषा केली होती। डॉक्टराने हाड सांधले होते व तो जेव्हा जोहानिसबर्गला येऊन पोचला त्यावेळी त्याचा हात लाकडाच्या पट्ट्यांमध्ये बांधून व गळ्यात रुमालाची झोळी अडकवून तीत लटकावून ठेवलेला होता। बोटीच्या डॉक्टराचा सल्ला होता की जखमेवर कोणातरी डॉक्टराकडून उपाय करावे, पण माझा तो काळ तर एकजात मातीचे उपचार करण्याचा होता। माझ्या ज्या आशिलांचा माझ्या आडमुठ्या वैद्यकीवर विश्वास होता त्यांचेकडूनही मी मातीचे व पाण्याचे उपचार करवित असे। मग रामदासाच्या बाबतीत तरी दुसरे काय करणार। रामदासाचे वय 8 वर्षाचे होते। मीच तुझ्या जखमेची धूपूस केली तर तू भिणार नाहीस ना, असे मी त्याला विचारले। रामदासाने मला उपचार करण्यास हसत परवानगी दिली। या वयातल्याला सारासार विवेक आलेला नव्हता। असे जरी असले तरी डॉक्टर आणि नाका डोळ्यांचा वैद्य यांचेमधील भेद तरी त्याला चांगल्या तऱ्हेने समजत होता। असे असूनही त्याचा माझ्यावर व माझ्या प्रयोगांवर विश्वास होता, त्यामुळे त्याला भीती वाटली नाही। कापत कापत मी त्याची पट्टी सोडली, जखम साफ केली आणि स्वच्छ मातीची घडी ठेवून पट्टी पहिल्याप्रमाणे बांधून दिली। अशा तऱ्हेने मी रोज स्वतः जखमा धुवून माती लावीत असे। महिनाभरात जखम पूर्ण बरी झाली। एकही दिवस कसली अडचण आली नाही आणि दिवसेंदिवस जखम भरत गेली। डॉक्टरांच्या मलमपट्टीने सुद्धा एवढा वेळ तरी लागणारच, असे बोटीवरच्या डॉक्टरांनी कळविले होते। या अनुभवाने अशा तऱ्हेच्या घरगुती उपचारांविषयीचा माझा विश्वास आणि त्यांचा उपयोग करण्याबद्दलचे धैर्य ही अधिकच वाढली। यानंतर मी प्रयोगांचे क्षेत्र खूप वाढविले। जखमा, ताप, अजीर्ण, कावीळ इत्यादी रोगांसाठी मातीचे, पाण्याचे आणि उपासाचे प्रयोग लहान मोठ्या स्त्री पुरुषांवर केले आणि ते बहुतेक यशस्वी झाले। असे असताही जी हिंमत मला दक्षिण आफ्रिकेमध्ये वाटत होती ती येथे राहिलेली नाही आणि अनुभवाने असे पाहिले आहे की या प्रयोगांमध्ये धोकाही असतो। या प्रयोगांचे वर्णन करण्यामध्ये माझा हेतू त्या प्रयोगांचा यशस्वीपणा सिद्ध करण्याचा नाही। एकही प्रयोग सर्वस्वी यशस्वी झाला असेही म्हणता येण्यासारखे नाही। डॉक्टर आपल्या उपचारासंबंधी तशी खात्री देऊ शकत नाही, पण एवढेच सांगण्याचा हेतू आहे की ज्याला नवीन व अपरिचित प्रयोग करावयाचे असतील त्याने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे। तसे झाल्यास सत्य लवकरच प्रगट होते आणि अशा तऱ्हेचे प्रयोग करणाऱ्याला ईश्वर सांभाळून घेतो। मातीच्या प्रयोगामध्ये जसे धोके होते तसे युरोपियनांच्या निकट सहवासामध्येही होते। भेद फक्त प्रकाराचा होता, पण या धोक्यांचा विचार माझ्या स्वतःच्या मनाला कधी शिवलेलाही नव्हता। पोलाकनं माझ्या घरी राहण्यास निमंत्रण दिले व आम्ही सख्या भावांप्रमाणे राहू लागलो। पोलाकनी ज्या स्त्रीशी लग्न केले तिच्याशी त्यांची मैत्री आधी अनेक वर्षांपासूनची होती। उभयतांमध्ये अनुकूल काल येताच लग्न करण्याचे ठरूनही गेले होते, परंतु पोलाक थोड्या बहुत द्रव्य संग्रहाची वाट पाहत राहिलेले असे मला समजते परंतु पोलाक थोड्या बहुत द्रव्य संग्रहाची वाट पाहत राहिलेले होते असे मला स्मरते। त्यांनी रस्किनचा माझ्यापेक्षा पुष्कळच विस्तृत अभ्यास केला होता, पण पाश्चात्य वातावरणात त्यांना रस्किनचे विचार पूर्णपणे कृतीत आणण्याचे सुचण्यासारखे नव्हते। मी असा युक्तिवाद केला की जिच्याशी हृदयाची गाठ बांधली गेली तिचा वियोग केवळ द्रव्य नाही म्हणून सहन करावा हे योग्य नाही। तुमच्या हिशेबाप्रमाणे कोणाही गरीबाला लग्न करता येणार नाही, त्यातूनही आता तर तुम्ही माझ्याबरोबर राहता, अर्थात प्रपंच खर्चाचा प्रश्नच नाही। तुम्ही लवकर लग्न करावे अशी माझी तरी इच्छा आहे। मला पोलाकबरोबर कधी दोनदा वाद करावा लागलेलाच नाही। त्यांनी माझे म्हणणे लगेच उचलून धरले। भावी मिसेस पोलाक तर विलायतेमध्ये होत्या। त्यांच्याशी पत्राद्वारे विचार केला, त्यांना आनंदच झाला आणि थोड्याच महिन्यात विवाह करण्यासाठी त्या जोहानिसबर्गला येऊन पोचल्या। विवाहामध्ये खर्च मुळीच केला नाही, लग्नाचा म्हणून निराळा पोशाखही नव्हता। त्यांना धर्मविधीची आवश्यकता वाटत नव्हती। मिसेस पोलाक जन्माने ख्रिस्ती होत्या व पोलाक यहुदी। दोघांच्या मध्ये सामान्य धर्म म्हणजे नीतीधर्म हाच होता. पण या लग्नासंबंधी एक मजेदार प्रसंगही सांगून टाकतो. ट्रान्सवालमध्ये गोऱ्या लोकांच्या लग्नाची नोंद करणारा अंमलदार काळ्या माणसांच्या लग्नांची नोंद करणार नाही. या लग्नात नवऱ्या मुलाचा टोकणा मी होतो. एखादा गोरा मित्रही काढता आला असता, पण पोलाकना ते खपण्यासारखे नव्हते. म्हणून आम्ही तिघे जण अंमलदारापुढे हजर झालो. मी जिथे टोकणा असेन तेथे वधूवर दोघेही गोरी असतील याबद्दल अंमलदाराला खात्री कशी वाटावी. त्याने तपास करीपर्यंत नोंद तहकूब ठेवण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी नाताळमधील एक सण होता. घोड्यावर बसलेल्या वधूवरांचा विवाह मुहूर्त अशा तऱ्हेने लांबणीवर पडावा हे सर्वांना असह्य वाटले. बडा मॅजिस्ट्रेट माझ्या ओळखीचा होता. तो या खात्याचा मुख्य होता. मी या जोडप्याला घेऊन त्याच्यापुढे हजर झालो. तो हसला आणि त्याने मला चिठ्ठी लिहून दिली. अशा तऱ्हेने विवाह रजिस्टर झाला. अजूनपर्यंत थोडे बहुत तरी परिचित असेच गोरे पुरुष माझ्या घरी राहिले होते. आता अपरिचित अशी एक इंग्रज बाई कुटुंबात दाखल झाली. मला स्वतःला तरी कधी काळी भांडण तंटा झाल्याचे स्मरत नाही, परंतु जेथे अनेक जातींच्या आणि निरनिराळ्या स्वभावांच्या हिंदी लोकांचे येणे जाणे असे, जेथे माझ्या पत्नीलाही अद्याप अशा तऱ्हेचे अनुभव विशेषसे मिळालेले नव्हते, तेथे या दोघांनाही क्वचित उद्वेगाचे प्रसंग आलेही असतील. पण एकाच जातीच्या कुटुंबाला अशा तऱ्हेचे जेवढे प्रसंग येतात त्यापेक्षा या भिन्न जातीय कुटुंबाला अधिक तरी आले नाही तेवढे खास. इतकेच नव्हे तर जे प्रसंग आल्याचे मला स्मरते तेही क्षुल्लक होते. सजातीय विजातीय हे मनाचे तरंग. आपण सर्व मिळून एकच कुटुंब आहोत. वेसचा विवाहही याच प्रकरणात साजरा करून घेतो. माझ्या आयुष्यातील या काळी ब्रह्मचर्यासंबंधीचे माझे विचार परिपक्व झाले नव्हते, त्यामुळे अविवाहित मित्रांची लग्ने लावून देण्याचा धंदाच होता. वेस्ट आईबापांच्या भेटीसाठी जाण्यास निघाले तेव्हा त्यांना मी शक्य तर लग्न करूनच परत येण्याचा सल्ला दिला. फिनिक्स आमचे सर्वांचे घर झाले होते आणि आम्ही सर्व शेतकरी होऊन बसलो होतो, त्यामुळे विवाह किंवा वंशवृद्धी यात भीती वाटण्याजोगे काही राहिले नव्हते. वेस्ट लेस्टर परगण्यातील एका सुंदर युवतीशी लग्न करून तिला घेऊन आले. त्या बाईचे कुटुंब लेस्टरमध्ये बुटांचा मोठा धंदा चालतो त्यामध्ये काम करणारे होते. मिसेस वेस्टनी सुद्धा बुटांच्या कारखान्यात काही काळ घालविला होता. त्यांना मी सुंदर म्हटले आहे कारण त्यांच्या अंगच्या गुणांचा मी पुजारी आहे आणि खरे सौंदर्य तर गुणातच आहे. वेस्ट आपल्या सासूलाही घेऊन आले होते. ती भलीबाई अजूनही जिवंत आहे. तिची उद्योगशीलता आणि तिचा सदा हसतमुख चेहरा पाहून आम्हालाच लाज वाटत असे. गोऱ्या मित्रांची लग्ने करविली, त्याचप्रमाणे हिंदी मित्रांना आपापल्या कुटुंबांना बोलावून घेण्यास उत्तेजन दिले. त्यामुळे फिनिक्स एक छोटेसे खेडे बनून गेले. तेथे 5-7 हिंदी कुटुंबे राहू लागली आणि त्यांची वाढही होऊ लागली.